धडा एक, 1.4 ऐकूया आणि वाचूया. अक्षर, सण, पटकन, एकदम, सरळ, घर, बडबड, फणस, लक्ष, पळ, जग, मन. अक्षय घर बघ, अनय फणस उचल, पलक पटकन पळ.